आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत देईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही। बालकांना झालेला खोकला स्वतःहून बरा होतो, त्यावर औषधोपचाराची आवश्यकता नसते, केंद्राचं पुन्हा स्पष्टीकरण। शेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत विदर्भानं तिसऱ्यांदा इराणी चषक पटकावला। महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 88 धावांनी विजय। आणि पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे 23 जणांचा मृत्यू, नेपाळमध्येही मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी। आता सविस्तर बातम्या। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत जाहीर करेल अशी ग्वाही केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी काल दिली। अहिल्यानगर जिल्ह्यात लोणी इथं पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरणाच्या सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी अमित शहा म्हणाले,
कल ही तीनोंने लंबी बैठक मेरे साथ करी है। मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे, मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाए। और मित्रों, ये सब इसलिए हुआ है कि किसानों की चिंता करने वाली एक सरकार महाराष्ट्र के लोगों ने चुनकर लाई है। हमारे एनडीए के सभी विधायक अपने एक महीने का वेतन सीएम रिलीफ फंड में दिया है।
केंद्र सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3,132 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे। यापैकी एप्रिलमध्ये 1,631 कोटींचा निधी वितरित करण्यात आला असून यात महाराष्ट्रासाठी 215 कोटींचं विशेष मदत पॅकेज देण्यात आलं असल्याचं अमित शहा यांनी सांगितलं। कर्ज वसुलीवर तात्पुरती स्थगिती आणि विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये सवलती यांसारखे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत असं ते म्हणाले। पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही शहा यांच्या हस्ते झालं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
आमच्या शेतकऱ्यावर आपत्ती आहे, काही लोक या आपत्तीचंही राजकारण करू इच्छितात, पण त्यांना मी सांगतो, काळजी करू नका। आमचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं आहे। कालच अजितदादा, मी आणि आमचे एकनाथराव शिंदेजी आम्ही सगळे बसलो आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत काय करता येईल या संदर्भातला आराखडा तयार करणं सुरू केलंय। आमच्या पाठीशी अमितभाई शहा आहेत, त्यांनी सांगितलं काळजी करू नका, काय लागलं ते केंद्र सरकारच्या माध्यमातून देऊ। त्यामुळे मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, भरीव मदत शेतकऱ्यांना देण्याकरता राज्य सरकार निर्णय करेल।
कोपरगावच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यात उभारलेल्या सहकार तत्वावरील देशातील पहिल्या सीएनजी प्रकल्पाचं आणि स्प्रे ड्रायर पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्पाचं उद्घाटनही काल अमित शहा यांच्या हस्ते झालं। शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याप्रमाणे देशातल्या 15 सहकारी साखर कारखान्यांमध्ये अशा प्रकारचं युनिट उभारण्यात येईल असं शहा म्हणाले। अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी इथं श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचं दर्शनही घेतलं। राज्यात पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत कशी करता येईल यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली। ते काल पुण्यात माध्यमांशी बोलत होते। लोकशाहीचा आग्रह धरण्यासाठी आम्ही काढलेल्या संविधान सत्याग्रह पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला असं मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केलं। ते काल नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। राज्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतपिकांना मोठा फटका बसला आहे, त्यामुळे राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे। शेट्टी यांनी काल सोलापूर आणि लातूर जिल्ह्यातील बाधित क्षेत्राची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते। यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीनं पहिल्यांदाच वीरांगना महाराणी दुर्गावती यांची जयंती साजरी करण्यात आली। पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यावेळी उपस्थित होते। आदिवासी विकास विभागाने विद्यार्थी आणि महिला यांना केंद्रबिंदू ठेवून मोहीम तत्वावर काम सुरू केलं असल्याचं मंत्री उईके यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बालकांना झालेला खोकला स्वतःहून बरा होतो आणि त्याला औषधोपचाराची आवश्यकता नसते. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित मार्गदर्शक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असा सल्ला केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं औषधांच्या गुणवत्तेच्या निकषांचं पालन करण्यासंदर्भात पुनरावलोकन करण्याच्या उद्देशानं बालरोग तज्ञांची एक उच्चस्तरीय बैठक काल घेतली, त्यानंतर या सूचना देण्यात आल्या आहेत. 6 राज्यांमधील 19 उत्पादन युनिट्समध्ये जोखीम आधारित तपासणी सुरू करण्यात आली आहे. खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाने तामिळनाडूतील कांचीपुरम जिल्ह्यातील श्रेसन फार्माद्वारे यावर्षी मेमध्ये उत्पादित केलेल्या बॅच क्रमांक SR13 या सिरपमध्ये डायथिलीन ग्लायकोल या विषारी पदार्थाची भेसळ असल्याचा आरोप केला आहे. या उत्पादनाची मुदत April 2027 पर्यंत आहे. FDA ने या सर्व उत्पादनाची विक्री, वितरण आणि वापर तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त सांगलीमध्ये काल नमो मॅरेथॉन, नशा छोडो राष्ट्र जोडो या उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत जिल्ह्यातील 1000 अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आणि व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त भारत घडवण्याचा संकल्प केला. येत्या 10 ऑक्टोबर रोजी पाळण्यात येणाऱ्या मानसिक आरोग्य दिनानिमित्त नाशिकमध्ये काल जनजागृती फेरी काढण्यात आली. नाशिक सायकॅट्रिक सोसायटी, जिल्हा रुग्णालय आणि डॉ वसंतराव पवार मेडिकल कॉलेजनं याचं आयोजन केलं होतं. पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग इथं मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. नेपाळमध्येही मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं असून अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत 52 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. नेपाळमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. या कठीण काळात भारत नेपाळच्या जनतेसोबत आणि सरकारसोबत उभा असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. राज्यातही काही जिल्ह्यांमध्ये काल पुन्हा पावसानं हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. लातूर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या अडचणीच्या काळात खचून जाऊ नये, या संकटातून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. त्यांनी काल जळकोट तालुक्यातल्या तिरुका इथं तिरू नदीकाठावरच्या शेतपिकांच्या नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. धाराशिव जिल्ह्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आरोग्य शिबिर आयोजित केली जात आहेत. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडीतील गावकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्यावर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत विदर्भानं काल शेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं. 5 दिवसांच्या या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात अथर्व तायडेच्या 143 आणि यश राठोडच्या 91 धावांच्या जोरावर 342 धावा केल्या, तर शेष भारताचा डाव 214 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात विदर्भानं 232 धावा केल्या, त्यामुळे त्यांची आघाडी 360 धावांची झाली. त्यानंतर शेष भारताचा दुसरा डाव 267 धावात गुंडाळला. हर्ष दुबेनं 4 बळी घेतले. 50 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान काल झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर 88 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. वेगवान गोलंदाज क्रांती गौड, फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर हा विजय भारतीय संघाला मिळाला. पाकिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय संघाने 247 धावांचं आव्हान ठेवलं होतं, मात्र 43 षटकात 159 धावांवर पाकिस्तानचा संघ गारद झाला. भारतीय महिला आपला पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर विशाखापट्टणम इथं गुरुवारी खेळणार आहेत. हवामान. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत देईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ग्वाही. बालकांना झालेला खोकला स्वतःहून बरा होतो, त्यावर औषधोपचारांची आवश्यकता नसते. शेष भारत संघाचा 93 धावांनी पराभव करत विदर्भानं तिसऱ्यांदा इराणी चषक पटकावला. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 88 धावांनी विजय. आणि पश्चिम बंगालमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे 23 जणांचा मृत्यू. नेपाळमध्येही मुसळधार पावसामुळे मोठी जीवितहानी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.